आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 10 फेब्रुवारी। तारणदायी विश्वास सहज समाधानी होत नाही। ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती, पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात। इब्री लोकास पत्र 11:15-16। विश्वास हा देवाने प्रतिज्ञा केलेल्या भविष्याकडे पाहतो आणि त्याची उत्कंठा धरतो, पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात यावर क्षणभर विचार करा। असे बरेच लोक आहेत जे तारणदायी विश्वासाचे स्वरूप बदलून त्याचे कार्यकारी महत्त्व कमी करतात, म्हणजे ते त्याची अशी व्याख्या करतात की विश्वास हा जणू मनुष्याच्या स्वतंत्र इच्छेने घेतलेला निर्णय आहे, ज्यामध्ये तो कशाची उत्कंठा करतो किंवा कशाचा शोध घेतो यात काहीच बदल घडून येत नाही। परंतु बायबलमध्ये दिलेल्या महान विश्वासाचा अध्याय इब्री 11 यात असलेल्या या वचनाचा मुख्य मुद्दा हा आहे की विश्वासाने जगणे आणि मरणे याचा अर्थ नव्या उत्कंठा धरणे आणि नव्या तृप्तीचा शोध घेणे असा होतो। वचन 14 म्हणते की प्राचीन काळातील पवित्र लोक ज्यांची इब्री 11 मध्ये त्यांच्या विश्वासाबद्दल प्रशंसा केली जात आहे स्वतःच्या अशा देशाचा शोध करीत होते जे ह्या जगापेक्षा वेगळे आहे। आणि वचन 16 म्हणते की ते वर्तमान पृथ्वीवरील जीवन जे काही देऊ करते त्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीची उत्कंठा करीत होते। ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात। त्यांना देवाने इतके घट्ट पकडले होते की देवा वाचून त्यांना इतर कोणत्याही गोष्टीत समाधान नव्हते। तर मग खरा तारणदायी विश्वास हा आहे, देवाची अभिवचने दुरून पाहणे आणि आपण जी मूल्य धरतो त्यात बदल घडवून आणणे, जेणेकरून आपण जगाने जे काही देऊ केले आहे त्यापेक्षा अधिक देवाच्या अभिवचनांची उत्कंठा धरतो आणि त्यांचा शोध घेतो आणि त्यावर विश्वास ठेवतो।